हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:32 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झालेली आहे. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि एकूणच थॉटफुल असं आयुष्य बरीच मंडळी जगता आहेत नियमांमध्ये बांधलेलं. एकूणच श्रावणामध्ये जे नियम लोक पकडतात ह्या नियमांव्यतिरिक्त आयुष्य जगत असताना सुद्धा बरेच नियम फॉलो केले जातात आणि त्यातल्या त्यात आपलं काम करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा ही एक महत्वपूर्ण गोष्ट नेहमी सांगितली जाते की बाबा रे एक्स्टर्नल सिच्युएशन काहीही असो, परिस्थिती कितीही अनफेवरेबल वगैरे असो, पण आपल्या कामामध्ये आपण 100% देणं ही खरंच प्रचंड महत्वाची गोष्ट आहे. आणि या गोष्टीचं महत्व जो ओळखतो, जो आपल्या कामाचं महत्व ओळखतो, तोच प्रगती करू शकतो. म्हणूनच जरा स्वतःचं काम करत असताना कामाच्या ठिकाणचे जे नियम आहे त्यामध्ये स्वतःला बांधून घ्या. ओके, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एमवर थोडं कठीण जातं सुरुवातीचे 8 दिवस, नंतर अंगवळणी पडतात गोष्टी. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.